तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सोनाली कुलकर्णी आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफएम बजाते रहो.
ऍक्शन.
तिथे अवॉर्ड सेरेमनी असते आणि जेव्हा तुम्हाला बेस्ट ऍक्ट्रेस, मला वाटतं प्रत्येक ऍक्ट्रेस,
मला वाटतं की मला चुकून माझं नाव घेतलंय, कारण मला अजिबात अपेक्षा नव्हती त्या वेळेला. त्या वर्षी नॉमिनेशन मध्ये अश्विनी भावे फॉर कदाचित, प्रतीक्षा लोणकर आणि असे मोठी यादी होती. तर मी म्हणणार की एक मिनिट, एकतर या यादीत माझं नाव आलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. माझा पहिलाच सिनेमा आहे, सो आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनिथिंग, पण बिकॉज आयुष्यातला पहिला अवॉर्ड शो, पहिली फिल्म, पहिलं नॉमिनेशन, जाना तो बनता है. मी फुल साडी वगैरे नेसून फुल नॉमिनेशनच्या त्या माझ्या ती रो असते त्याच्यात बसले होते आणि मग अचानक उंची कॅटेगरी आली आणि त्यांनी माझं नाव घेतलं आणि म्हटलं मी इमॅजिन करते. त्यामुळे 5 मिनिटं वगैरे उठले पण नाही, मी रिॲक्ट पण केलं नव्हतं आणि म्हटलं हे मलाच वाटतंय का सगळ्यांना ऐकवायला हे. मी त्याच्यानंतर केल्याचं म्हणलं अगं तुझं नाव घेतलंय उठ जा हो. आणि मग जाऊन मी कुठेतरी रिॲक्ट झाले आणि मग मी स्टेजवर गेले आणि अवॉर्ड अंकुश दादाच्या हस्ते मिळाला. इट वॉज सच अ मिरॅकल की अंकुशने माझं नाव सुचवलं होतं आणि अंकुशने मला तो अवॉर्ड दिला. आणि मग मात्र आय कॉल फॉर अ माईक आणि मी त्या वेळेला अख्ख्या इंडस्ट्रीला कळलं की ओ सोनाली कुलकर्णी नावाची अजून एक हिरोईन इंडस्ट्रीत आलेली आहे आणि ती ही आहे. आणि यु नो व्हॉट, मला असं वाटतं की रिअली मी खूप डेस्टिनीमध्ये बिलीव्ह करते. त्यावेळेला जेव्हा मी अवॉर्ड घेत होते त्या प्रेक्षकांमध्ये कुठेतरी कोणीतरी एक रवी जाधव नावाचा माणूस बसला होता. सो त्यावेळेला नटरंग ह्या फिल्मवरती काम करत होता आणि त्याने मला तिथे टिपून घेतलं होतं आणि 1.5 वर्षांनी मला फोन केला होता. मी तुला तेव्हा स्टेजवरती अवॉर्ड घेताना बघितलं होतं, बेस्ट ऍक्ट्रेसचा तुला अवॉर्ड मिळाला होता म्हणजे तू अभिनय चांगला करतच असशील, पण तुला नाचता येतं का? त्या म्हणलं येलो गल नाचाबद्दल विचारतोयस मला. ऑफकोर्स, कारण तोपर्यंत मी डान्स केला नव्हता कुठेच. तसं माझं नटरंगाचं कास्टिंग झालं.
क्या बात है यार. आणि त्यानंतर आमच्या मराठी इंडस्ट्रीला अप्सराच मिळाली यु नो सोनाली कुलकर्णीच्या रूपात. पण मला हे ह्या नावावरनं पण तुला खरं तर विचारावं असं वाटतं की अर्थात एक असं नाव जे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड, जिने ऑलरेडी काही यु नो एक एरा गाजला होता, गाजवला होता मराठी इंडस्ट्रीमध्ये, आणि आता परत सोनाली कुलकर्णी म्हणून तू, तुला ह्याची मनात कधी भीती नाही वाटली किंवा की अरे की यार सेम नेम आणि आपण बदलावं नाव असा विचार नाही केलास तू?
नावांचे ऑप्शन्स वगैरे सगळं बघून झालं होतं आणि मी खूप विचार करत होतो. मग न्युमरॉलॉजिकली, ॲस्ट्रॉलॉजिकली याच्यावरती फार माझा विश्वास नाही आहे, पण हे सगळं करून बघत होतो.
काय नावं काढली होती?
खूप रँडम नावं होती, आय डोंट इव्हन रिमेंबर काय नावं होती, पण असं चाललं होतं. खूप विचार होता, मग फक्त सोनीच लावायचं का, कारण ते माझं पेट नेम आहे, किंवा
सोनी
प्लीजच. चर्चा खूप चालू होती जेव्हा बकुळा रिलीजवरती होता आणि आम्ही सगळेच असे होतो की नाही नाही बदलूया बदलूया, पण दॅट टाइम ओनली 1 पर्सन स्टूड बाय माय नेम विच इज केदार सर. आणि ते म्हणाले की हे बघ तुम्ही जे काय नावावरती गवगाव करताय इतका विचार करू नका, कारण शी इज फ्रॉम अ डिफरंट जनरेशन ऑल टुगेदर. आणि तेव्हा सोनाली देव वॉज नॉट डुईंग मच, कारण त्यांचं जस्ट लग्न झालं होतं, शी वॉज सेटलिंग डाऊन आणि सो बेसिकली खूप जनरेशन गॅप आहे. सो ही सेड की मला नाही वाटत तू नाव बदललं पाहिजेस. शेवटी कामामुळे नाव होतं, त्या गोष्टीमुळे कॉन्फिडन्स आला आणि म्हटलं ठीक आहे, मग ॲटलिस्ट मग मी आडनाव लावणार नाही, मग ॲटलिस्ट फक्त सोनाली ठेवूयात. ते म्हणलं कुलकर्णींची काय चूक आहे, कशाला, इट्स ओके, लोकांना कळेल आपोआप जेव्हा कळायचं असेल. मग मी मुद्दामून तर माझं नाव सोनाली कुलकर्णी ठेवत नाहीये, माझं नावच आहे सोनाली.
आधीपासून तुझं नाव आहे, तू काही असं कोणाचं कॉपी केलं? यू हॅव नॉट इव्हन चेंज्ड युअर नेम.
एक्झॅक्टली. सो मी मग ठामपणे निर्णय घेतला की नाही, जो होगा देखा जाएगा. चुकून फोन जातात एकमेकांचे, पण असं नाही होऊ शकत की तिचा रोल मी करू शकते किंवा माझा रोल ती करू शकते. सो फॉर्च्युनेटली तो प्रॉब्लेम नाही. सेम जनरेशन मध्ये असतो तर डेफिनेटली इश्यू झाला असता.
मला सांग की जेव्हा तू मुंबईत तुझा स्ट्रगल सुरू केला आणि जेव्हा तू मुंबईत शिफ्ट झालीस तेव्हा तुझा काय प्रवास होता, तू कुठे राहिलीस?
सुरुवातीचे काही दिवस तर मला आम्ही अपडाऊनच करायचो, मी आणि माझी आई, आम्ही दोघी जायचो ती सुट्टी काढायची. मग नंतर जसं काम करायला लागले, म्हणजे पोस्ट नटरंग स्पेशली, कधीतरी मी फुलवाघच्या घरी राहायचे, कधी कधी अतुलदाच्या घरी राहायचे, कधी कधी रवीच्या घरी राहायचे. लोकल ट्रेनमध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा प्रवास केला पुण्यात, तर मी कॉलेजमध्ये पण कधी ट्रेनमधनं प्रवास नव्हता केला. एकाच्या घरी 3 दिवस राहिले तर कोणालाही अडचण नको म्हणून तर मी माझी ती बॅग घेऊन फिरायचे सगळीकडे. एक तर यहाँ पे औरतों को खड़े होने के लिए जगह नहीं, तुम इतने बड़े बड़े बैग्स लेके कहाँ से आ जाते हो पता नहीं, असं वगैरे शिव्या ऐकल्यात मी ट्रेनमध्ये. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द जर्नी.
करेक्ट.
आणि मग एकदा सुशांत शेलांनी मला सुचवलं होतं की तू म्हाडाच्या लॉटरीत फॉर्म टाक.
हां, ते म्हणजे मला वाटतं कलाकारांसाठी ती कॅटेगरी असते.
नाही, कलाकारांची वेगळी कॅटेगरी असते, पण एक जनरल लॉटरी पण असते. सो मी जनरल ह्याच्यात टाकलं आणि मला लागला फॉर्म. आणि 21व्या वर्षी माझं स्वतःचं मुंबईत घर होतं.
वा,
विच इज डेस्टिनी.
नशीब घेऊनच जन्माला आली असं म्हणावं लागणार आहे सोनालीला. आणि तू बॉलिवूड फिल्म्स मध्ये पण आम्हाला दिसलीस.
रितेश बरोबर
तू ग्रँड मस्ती
मध्ये काम
केलं होतंस.
माझी थिंकिंग लँग्वेज हिंदी आहे. मी अजूनही हिंदीत विचार करते आणि मग ते मराठीत ट्रान्सलेट होऊन बोललं जातं.
करेक्ट.
सो आजही माझी थिंकिंग लँग्वेज हिंदी आहे, त्यामुळे मला हिंदीत काम करताना काहीच अडचण प्रॉब्लेम.
बट व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन मराठी?
ऑनेस्टली काहीच नाही, कारण वर्किंग कल्चर सेम आहे. इनफॅक्ट फक्त यु नो काही वेगळं असेल तर बजेट्स आणि मार्केट. उलट मराठीत जास्त मेहनत घेतात कारण कमी दिवसांमध्ये कमी बजेटमध्ये जास्त रिझल्ट द्यायला लागतात. अदरवाईज मला काही फरक जाणवलेला नाही. इनफॅक्ट मराठी कलाकारांना खूप रिस्पेक्ट देतात हिंदी इंडस्ट्रीमध्ये, कारण मराठी कलाकार हे युजली थिएटर ॲक्टर्स आहेत, रेप्युटेड ॲक्टर्स आहेत, ते खूप चांगलं काम करतात.
जाण आहे बेसिकली.
एक्झॅक्टली. त्यामुळे मला पर्सनली कधीच हिंदीत काम करताना प्रॉब्लेम किंवा तुच्छपणा जाणवला नाही, जो अदरवाईज मी ऐकलाय की काही लोकांना तसे अनुभव येतात.
ओके, सो मला सांग की तुला लिफ्ट मध्ये कोणासोबत अडकायला आवडेल?
मी आता रिसेंटली अडकले आहे लिफ्ट मध्ये.
आय नो हु दॅट पर्सन इज.
तो फोटोही आहे माझ्याकडे.
आणि लेट मी टेल यू की हिच्या कबड मध्ये लहानपणापासून त्या व्यक्तीचा फोटो आहे. शाहरुख खान यांची ती खूप मोठी फॅन आहे. सो प्लीज टेल अस सम स्टोरीज अबाउट हिम.
आय एम सच अ क्रेझी फॅन. मी मला लग्न करायचं होतं शाहरुख खान बरोबर आणि मी अजूनही करायला तयार आहे. मी गौरीला ठेवा, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सोडायची गरज नाही.
माझी लाडकी पार्ट टू.
आय एम सच अ ह्यूज फॅन. एकदा मी ट्विटरच्या मी एका लाईव्ह चॅटसाठी गेले, आय थिंक मला 50K ट्विटर फॉलोअर्स पूर्ण झाले होते कारणासाठी. ट्विटर ऑफिसमधनं लाईव्ह करायचं ठरवलं होतं आणि ती रेड चिलीजच्या बिल्डिंगमध्ये आहे. आणि अगं मी आणि माझं ड्रायव्हर चालवत होता गाडी आणि त्याने गेटच्या आत घेतली आणि त्याला अडवलं होतं. म्हणजे मॅम गेट के अंदर आपण आ सकते, गेट के अंदर सिर्फ एकही गाडी अलाउड आहे, तर तुम्ही बाहेर लावा प्लीज. आणि तेवढ्यात बोलण्यात मागणं एक गाडी आली, मोठी अशी आलिशान व्हाईट कलरची. ती बरोबर माझ्या गाडीच्या मागे उभी आणि 5 मिनिटं आमचं त्या वॉचमॅनशी चाललं होतं बोलणं आणि पेशंटली तो मागे उभा होता. म्हणलं पटकन उतरूया गाडीत, ना उगाच त्रास नको मागच्याला. मी गेले चालत पुढे आणि तिथे त्या लॉबीमध्ये लिफ्टच्या इथे थांबले. मला ती ट्विटरची सगळी गँग रिसीव्ह करायला ती मुलगी होती आणि आम्ही दोघी, मी माझी मॅनेजर, 3 मुली आम्ही, तिघी शाहरुखच्या फॅन्स. आणि मी खाली होतो लिफ्टची वाट बघत होतो, तेवढ्यात ती मागची गाडी आत आली. तर ती ट्विटरवाली म्हणाली की आम्ही इथे गेले 6 महिने आहोत, गाडी आतमध्ये कोणाचीच येत नाही, फक्त एकही गाडी अलाउड आहे, साप की गाडी. आणि साप म्हटल्यानंतर द किंग खान. तर मी तिला म्हटलं आला असेल शाहरुख खान. म्हणली 1 मिनिट तोच आहे. आणि मी वळत पण नव्हते. म्हटलं तोच आहे शाहरुख खान. नो 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 नो. तो आणि त्याचे 2 बॉडीगार्ड्स होते आणि मी आणि माझ्या त्या 2 मुली. आणि त्या अशा होत्या की मॅम मॅम शाहरुख मॅम शाहरुख. 5 मिनिटं कोणीच काही बोले ना आणि लिफ्टही काही येईना. म्हटलं आता बस, दिस इज टू मच. आता शाहरुख गेल्यानंतर मला पस्तावा होईल की मी त्याला काहीच का बोलले नाही.
Lights, camera, action.
Cut it.